शिववाणी 89.6 मनामनात फिक्स।
श्रोते हो, सप्तरंग या कार्यक्रमात यमी मास कम्युनिकेशन पहिल्या वर्षातील विद्यार्थी उद्देश पाटील यांनी केलेल्या कवितेचं सादरीकरण आता आपण ऐकूयात।
नमस्कार, मी उद्देश सर्जराव पाटील। मी एम ए मास कम्युनिकेशन अधिविभागात प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे। अगं, ऐकतेस का? आज अचानक तुला शब्दात मांडायचं म्हणतो। तसं तर ते नाही म्हणतायत, पण आज त्यांना ओढून ओढून आणतो। मखमली तू, प्राजक्ता तू, ओठ जास्वंदाची लाली, मोगरा तू सोन चाफा, जणू गुलाब उकलाव गाली। मोरपिसाच्या पृष्ठासारखे भाळ किती नाजूक, प्रसादाच्या शिऱ्यामधले तूप तू साजूक। इंद्रधनूच्या कमानीसारखी भुवयांची तुझ्या आखणी, नजरेच्या एका कटाक्षावरती स्तब्ध माझी लेखणी। कुहू कुहू करत सारखी पिसाटली येती काळी मैना, तिच्या रागूसारखे नाक घेऊनी केलीस तिची दैना। आभूषणांना भूषण आले कैक दिवसांनी आज, जेव्हा तुझ्या गळ्यात सजला शृंगाराचा साज। तिथून खाली यायचं झालं तर कमी पडावं अंबर, चालताना हळूच घेते झोके तुझी कंबर। अजूनही घुमतो आवाज माझ्या कानामध्ये छन छन, उगीच मोठा आवाज करते तुझ्या पायीचे पैंजण। आता एवढ्या सगळ्यानंतर केसांबद्दल मी बोलतच नाही, आता एवढ्या सगळ्यानंतर केसांबद्दल मी बोलतच नाही, प्रयत्न करून सुद्धा आता तुझं वर्णन शब्दात तोलतच नाही।
उद्देश पाटील यांनी सादर केलेली कविता आत्ताच आपण ऐकली। मित्रांनो, आपली कला सादर करण्यासाठी पद्मश्री डॉक्टर गगो जाधव पत्रकारिता अध्यासनच्या इमारतीतील यमी मास कम्युनिकेशन विभागाशी संपर्क साधा।